प्रेषितांची कृत्ये अध्याय 3. एकदा पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस तिसऱ्या प्रहरी मंदिरात जात होते. तेव्हा जन्मता पांगळा असा कोणी एक माणूस होता. त्याला उचलून नेऊन मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी प्रतिदिवशी मंदिराच्या सुंदर नामे दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जाणार आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान त्याला निरखून पाहून म्हणाले,
आम्हाकडे पहा.
तेव्हा त्यांपासून काही मिळेल अशी आशा धरून त्याने त्याचकडे लक्ष लाविले. पेत्र म्हणाला,
माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, जे काही आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नामाने चालू लाग.
आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे या तक्का गोळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. त्याला सर्व लोकांनी चालताना व देवाची स्तुती करीताना पाहिले. आणि जो मंदिराच्या सुंदर दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे तो हाच आहे असे त्यांनी त्याला ओळखले.
तेव्हा त्याला जे घडले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.
मग तो पेत्र व योहान यास बिलगून राहिला असता सर्व लोक फार विस्मित होऊन त्याचकडे शलमोनाची देवडी म्हटलेल्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकास म्हटले,
अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का करीता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने अगर सुभक्तीने याला चालावयास लाविले असे समजून आम्हाकडे का नाहीळून पाहता? अब्राहम, इसहाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले. त्याला तुम्ही धरिले व पिलात्याने त्याला सोडवायचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष त्याला नाकारिले. जो पवित्र व धार्मिक पुरुष त्याला तुम्ही नाकारिले व घातकी पुरुष आम्हास द्या असे मागितले. तुम्ही जीवनाच्या अधिकाऱ्याला जीवे मारिले, त्याला देवाने मेलेल्यामधून उठविले याचे आम्ही साक्षी आहो. ज्याला तुम्ही पाहता व ओळखिता त्या या मनुष्याला त्याच्या नामावरील विश्वासावरून त्याच्या नामाने शक्तिमान केले. त्याचवरील विश्वासाने याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली. बंधुजनहो, मी हे जाणून आहे की तुम्ही हे अज्ञानामुळे केले, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही केले. परंतु आपल्या ख्रिस्तानं दुःख सहन करावे म्हणून देवाने सर्व संदेष्टांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याचे समय प्रभूजवळ यावे. आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमिलेला येशू ख्रिस्त याला त्याने पाठवावे, ज्याविषयी आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाने सांगितले. त्या सर्वांचे यथास्थित होण्याच्या काळापर्यंत त्याला स्वर्गात राहणे प्राप्त आहे. मोशानेही म्हटले, प्रभुदेव माझ्यासारखा संदेष्टा तुम्हासाठी तुमच्या भावामधून उठविल. तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमवेलापासून आणि परंपरेने जे संदेष्ट झाले त्याचपासून जितके बोलत आले त्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले. तुम्ही संदेष्टांचे पुत्र आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्राहमाला बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही पुत्र तुम्ही आहात. देवाने आपल्या सेवकाला उठवून प्रथम तुम्हाकडे पाठविले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.